पवित्र शास्त्र आम्हाला असा सांगतो, जणू एक माणूस मरतो त्या वखत त्यावाला अंग मरतो अन त्यावाला जीव मरत नाही. जीव हा वर दोजक म्हणजात किंवा स्वर्गात जातो, त्या म्हणून जीव हा हमेशा त्या ठिकाणी राहतो, त्या म्हणून तो सैताना संग दुखा म्हणजा राहतो. दोन जागा हती तडी जीव राहतो, त्या म्हणून दोन रस्त हती. येशू असा सांगला ह की एक असा मोठा दरवाजा ह अन एक मोठा रस्ता ह, एक बर्बादीकडे जावाचा रस्ता ह. गहिरे लोक ह्या रस्ता धरी कण जात हती. असा नानुसा रस्ता अन नानुसा रस्ता ह, अन तो आपली जीवनाकडे लिवाचा रस्ता ह. थोडूस लोक या रस्ता धरी कण मित हती, म्हणून या रस्ता धरी कण चालत राहत हती. त्या म्हणून येशू सांगत होता, एक रस्ता ह दोस्त, आपली जीवनात दोन रस्ते हती, एक खराब रस्ता अन एक अवल रस्ता ह. गंजज ध्यानपासून या मोठा रस्ता धरी कण गंजज माणसा चालत हती. एक बात ह, इतलूसा नानूसा लेकरू त्याला बी मालूम ह की कशी चोरी करवाची, तक्रार कशी करवाची, कसा राग भरवाचा, कसा ऐकवाचा नाही. तो डोकरा होतो तरी खराब कामा करत राहतो, त्या म्हणून मोठ्यांल्या बाता करत राहतो, चोऱ्या करत राहत, खून करत राहत होती, दारू पेत राहत होती अन खराब बाता करत राहत होती. हे एक बेकार रस्त्यावर चालत राहत होती. या रस्त्याच्या आखिर एक खंबा ह सजा ह कडे जात होती. जो कोणी हा रस्ता धरिकन चालत होती ते कहून बी जिवंत राहत नाही. हा एक दुसरा रस्ता ह, अन मग एक लहानुसा रस्ता ह, आफांवर स्वर्गा म्हणजार लिजावाचा. तरी स्वर्गा म्हणजार भूत नाही, दुःख नाही, तकलीफ नाही, बिमारी नाही, तडी मरवाचा नाही, तडी काही खराब बात नाही, फकत तडी अवल बात ह. तडी परमेश्वर आफान देखवासाठी वैखवासाठी तो आपली फिकर करीन, मग आफांताल स्वर्गा म्हणजार जावाचा ह. तर आफांताल एक रस्ता धरवाचा होना, तो रस्ता आफांताल तडी लिकन जाईन. येशू म्हणत होता, रस्ता खरी बात जीवन मी छान, माकडं युवा बिगर परमेश्वर जोडं कोणाल बी जाता येत नाही. त्या म्हणून फकत येशू ख्रिस्त हा एक रस्ता ह, दुसरा कोणताच रस्ता नाही. जर तुम्हालताल मन होईल आफान स्वर्गात जावाचा ह, त्या म्हणून त्यावर भरोसा धरा, त्यावाली बात ऐका. तुम्हाल त्याची मंग जावाचा होना, त्यासारखा राहवाचा होना, त्याच्या म्हणणं ऐकवाल होना, त्याची इबाबत करवाल होना. प्रभू येशू सांगा की आमचा पाप त्याकडं कबूल करवाल होना. तहूनच प्रभू येशू आफांताल नजीक लिहीन अन तो आफान मदत करीन, अन आपण मरी भी गेलं तरी तो आफांताल स्वर्गा म्हणजार लिकन जाईन. भविष्यवाला युवाच्या पुस्तकात याची सारखा लिखला ह, देव धुंडीकन भी भेटवाल नाही का, सब ताकदवाला पुरा असा देवाल धुंडता का, स्वतः देवाल देखवाल हे माणसासाठी पागलपण व बेकार. उदाहरण, एखादा माणूस त्याही मनाकन सूर्यावर जावासाठी निकलला, सूर्यावर गेला, सूर्याच्या गरमपणाकन तो मरी जाईन, परंतु सूर्य निघतोन सब जगाल उजाय देतोन, जणू आशीर्वादी करतोन. यासारखा आपण देवाल देखू शकत नाही, परंतु देवानं खुद स्वर्गा म्हणजार त्याल असलेला मोठापण आफान दाखवला. सूर्याच्या उजाया जहून आमच्या घरा म्हणजार येथून आपला अवल जागावर असलेला फपुटा आफान दिखतो. यासारखा खरा उजाया आमच्या मना म्हणजार येथून, तहून अवल अन खराब या समाज म्हणजार फरक हमाल दिखतोन. जो विचार आपण अवल समजत होतं ते खराबपणाचा दिखतोन. येशूचे पवित्र शिक्षण आमच्या मना म्हणजार उजयासारखा दिसतोन. तो म्हणतो, माणसाल मारू नका, जो करीन तो न्याय देखत सजा लायक. परंतु मी सांगतो, जो कोणी आपली भावनवर मुद्दाम राग भरीन तो न्याय देखत सजा लायक. खराब विचार करू नको हे ऐकवाल होईन, पण मी तुम्हा सांगतो, जो कोणी भी बाह्यांकडं खराब नजरकन देखतोन त्याला आपला मनाकन तशीच खराब विचार करत होती. त्याहवाला सांगना फक्त बाहेरचा पाप नाही तर मना म्हणजारच्या पाप देखणार खरी ह, जो त्यावर भरोसा धरतोन व त्यासारखा राहतोन तो सब बख पाप म्हणजार राहवाचा नाही। देवाचा पवित्रपणा व प्यार येसून दाई दिला, त्यावाला मोठापणा ऐसान व खरी शुभवर्तमान म्हणजार लिखला ह। सूर्य निघतो त्याप्रमाणे त्याच्या शिक्षणात आत्मिक शांती व संबंध बख जीवन दिवाची ताकद ह। आत्माची शांती सब बख जीवाचा भरोसा जीवनाची खुशी तुम्हाल कशी काय भेटीन। एक रास्ता ह, देवाच्या बातांवर भरोसा धरा। येशू म्हणतो मार्ग खरी व जीवन मी छान, खुदताल त्यावर सोपी द्या, आपली पाप मानिकान आपल्या गरजा त्याल सांगा, तो तुम्हा शांती अन सब प्रकारचा दिमाग देईन, संबंध बख जीवन व मोठी खुशी तुमची होईन। अन आपण देवाच्या होना बखत आपण त्याची जवळ जैकन बात करू, तो अन आपली दुआ ऐकीन, अन आपला मन बदली देईन। येशू आपली मनामंजार इजाहीन, आपला दोस्त बनीन, याची बखत आपण गहिरी खुशी होईन। आता आपण देवाजवळ जैकन दुआ मागून अन सांगा, मी पापाची साठी दुःखी थान, मी भरोसा करतोन येशून आमच्या पापाची शिक्षा त्यावर लिहिली। प्रभू येशू तू माव्हाली मनामंजार इजाय आणि माल मदत कर, तो मी त्यावाली संग राहीन।